가사 안드
뜸이
찾아온 거예요?
해산 가서 굴레아와서만 해봐야지 굴레아와서
뜸이 까이스리아 땄어
굴레아와서 내마자?
아마라 예떼가 마우시
빨라나 땄어 빨라나
तुम्ही खरंच लय चांगलं म्हणता पण जरा
घरात माझ्या काज माझं मोठं रामायण मोठे रामायण पाहुणा माझ्या घरी शिवशंकर नारायण घरात काम धंदा वाड्या बाहेर माझा काना बयाच्या बाळाने सोप्या बोलल तिथं कोण पाहुणा माझ्या घरी आंब्या मोऱ्याची केली खिर चुलता पंडित आणि हरिकर
दौर काढल्याला काठे
दौरांची
आता म्हणले ना असं खुल्ले
आवाज शाळा शिकलेल्या बाया ते
दौर वाजविणार तू
सर काय नाही ते
गमना
मावशी तुम्ही बोलू नका बर का